नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. देशभरात आज पारंपारिक उत्साह आणि उमेदीन दिवाळी मनयतात. गोयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी समस्त गोयकारांक दिवाळीची परबी भेटयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळीची परब मनोवपाक गोंय आणि कारवार दर्यादेगीर तैनात आशिल्ल्या आयएनएस विक्रांताक भेट दिली आणि नौदळांच्या जवाना वांगडा दिवाळी मनयली. गोयच्या बायलां पंगडान सिनियर T20 क्रिकेट सर्तीत मोहिमेच्या समारोपात आसामाक 71 धावण्यांनी हारायले. राज्यात आज गडगड आणि विजेसयत हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता असे वेधशाळेन कळीत केला. आता पुराय खबरो. देशभरात आज पारंपारिक उत्साह आणि उमेदीन दिवाळी मनयतात. बऱ्याचो वाईटाचेर विजय दर्शोवपी ही परब घरां देवळां आणि हेर भौशीक सुवातींनी रोषणाय करून मनयतात. हे निमतान लोक संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा करतात. विंगड विंगड शारात रस्ते आणि बाजारपेठो रंगीबेरंगी दिवे आणि फुलांनी सजयल्यात. गोयात पुराय सुवातांनी नरकासूर प्रतिमा उभ्यो केल्यो आणि सर्ती झाल्यो. फातोडेर श्रीकृष्णाच्या हातातल्यान प्रतिकात्मक वध म्हणजे प्रतिमा जाळ्या उपरांत न्हावन धुवन देवळात देवदर्शन करून गोड फोव चणे उसळ आंबाळ्याची सासव बी खावन एकामेकांक शुभेच्छा दिवन गोयकारांनी दिवाळी मनयली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळी निमतान उर्बेभरीत परबेन शुभकामना दिल्यो. गोयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी दिवाळीचे शुभ आणि उमेदीच्या सणाची गोयच्या लोकांक उर्बेभरीत परबेन शुभकामना दिल्यो. राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हणला की दिवाळी सणाविषयी लाखांनी लोकांच्या काळजात खासा स्थान असा. दिवाळी हो सण उजवाडान काळखाचेर ज्ञानान अज्ञानाचेर आणि सद्गुणांनी वाईटाचेर मळिल्ल्या जैताचे प्रतीक असा. दिवाळीच्या सणानिमतान कुटुंबां एकठांय येतात. दिवे आणि कंदील पेटोवन घरांनी रोषणाय करतात आणि समाजात हो सण व्हडा उमेदीन आणि भक्तिभावान मनयतात. हो सण फक्त खुशालकाय मनोवपाचो न्हय जाल्यार आमचे सांस्कृतीक दायज आणि दया एकजूट आणि सलोख्याच्या मूल्यांचो उगडास करपाचो सण. गोयासारख्या विविधताय आणि गतीशील राज्यात दिवाळीच्या सणानिमतान सगळ्या समाजामधी भावपण आणि शांतीकायेची भावना दिसून येता. दिव्याच्या ह्या सोबीत उत्सवाच्या प्रसंगार हांव सगळ्याच लोकांच्या समाजा खातीर सकारात्मक योगदान दिवपाचो आणि गोय आणि राष्ट्रा खातीर पर्जळीत आणि अधिक आस्पावीत शाश्वत फुडार निर्माण करपाक एकवटान काम करपाचो उलो तांणी मारला. दिवाळीचो उत्सव प्रत्येकाच्या जिणेंत शांतीकाय भरभराट आणि सुखसमृद्धी घेऊन येऊ असे राज्यपालान आपल्या संदेशात म्हणला. गोयचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी समस्त गोयकारांक दिवाळीची परबी भेटयल्या. दिवाळीच्या परबे निमतान व्होकल फॉर लोकलाची भावना जागृत करून स्वदेशी आपणावया आणि खऱ्या अर्थान गोय स्वयंपूर्ण करूया असो उलो मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी मारला. दिवाळी हो उत्साहपूर्ण सण जो उजवाडान काळखाचेर आणि सद्गुणांनी वाईटाचेर मळिल्ल्या जैताचे प्रतीक जावन असा. रावणाचो वध करून श्रीराम ह्या दिसा अयोध्येत परतले. जनतेन दिव्यांची रोषणाय करून श्रीरामाक येवकार दिलो. दिवाळीचो उत्सव समाजात शांतीकाय भावपण आणि जातीय सलोखो वाढोवपाक लोकांक उर्बा दिता. दिव्यांचो उजवाड लोकांच्या जिणेंतलो काळोख पयस करता आणि दिवाळीचो सण मनयतना आम्ही राज्याच्या कोनशा कोनशान गिन्यानाचो उजवाड पसरवया. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोयचे उद्दिष्ट पुऱ्या करपा खातीर लोकांनी थळावी उत्पादनां खरेदी करपाक प्राधान्य दिवचे आणि राज्याच्या उदरगतीक हातभार लावचो असे मुख्यमंत्र्यान आपल्या संदेशात म्हळा. दिवाळीचो सण प्रत्येकाच्या जिणेंत नवी उर्जा आणि खुशालकाय घेऊन येऊ असे तांणी मागला.
नमस्कार. समेस्त गोयकारांक दिवाळी, लक्ष्मी पूजन, भाऊबीज आणि पाडवो हाज्यो खूप खूप शुभेच्छा. या सगळ्या सणाच्या निमित्तात वोकल फॉर लोकल ही कॅम्पेन याद दवरून स्थानिका कडल्यान खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करचे. हे सगळे उत्सव तसे स्वयंपूर्णतेचे उत्सव असा. दिवाळीतलो आकाश कंदील असतलो, दिवाळीतली मिठाई असतली, ही सगळी आमच्या स्वयंपूर्ण गोयकारांकडल्यान तुम्ही सगळ्या जणांनी घेवचे हे तुमकां हांव आव्हान करता. या सणाच्या निमित्तात आमचे रिलेशन्स आमच्या सगळ्या लोकांकडे एक खूप लागचे जाता, खूप तेकोनचे जाता. हांव परत एकदा सगळ्यांकडल्यान हो उत्सवाचो क्षण सगळ्या जणांनी आपल्या मदीं सेलिब्रेट करचो आणि या दिवाळीच्या निमित्तात स्वयंपूर्णतेचो नारो हो सगळ्या लोकांपर्यंत पावचो. परत एकदा दिवाळीच्यो उणवणीत परबी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळीची परब मनोवपाक गोंय आणि कारवार दर्यादेगेचेर तैनात आशिल्ल्या आयएनएस विक्रांताक भेट दिली आणि नौदळांच्या जवाना वांगडा दिवाळी मनयली. प्रधानमंत्र्यांच्या हाजेरेन नौदळाचे जवान उत्साहित झाले. नौदळाच्या जवानांक प्रधानमंत्र्यांनी मिठाई भरयली आणि भारतीय जवानांच्या अद्भुत शौर्याची तोखणाय केली. देशाचे वीर जवान म्हणजे कुटुंब असतात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जवानांक संबोधित करताना म्हणले. ऑपरेशन सिंदुरा वेळार तिनूय संरक्षण दळांमधल्या असाधारण समन्वयान पाकिस्तानाक शरणागती पत्करची पडली असे प्रधानमंत्र्यांनी म्हणा.
भारतीय वायुसेना द्वारा दिखाए गए अद्भुत कौशल ने भारतीय सेना की जांबाजी ने, तीनों सेनाओं के जबरदस्त समन्वय ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को इतनी जल्दी घुटने टेकने पर मजबूर कर दिया था।
मोदी हांणी म्हळें की आयचो दीस अद्भूत आसा, कारण एका वटेन दर्या आसा आनी दुसऱ्या वटेन भारत मातेच्या शूर सैनिकांची ताकद। दर्याच्या उदकार सुर्यांच्या किरणाचो प्रकाश शूर सैनिकांनी लायिल्ल्या दिवाळ्यांच्या दिव्यासारखो आसा, अशें तांणी म्हळें। हेर देश भारताकडच्यान शस्त्रां खरेदी करपाक सोदता, अशें तांणी सांगलें।
ब्रह्मोस और आकाश जैसी मिसाइलों ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है। अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते हैं। भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा।
यह खबर तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात।
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। फोंडेच्या स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयान अखिल गोंय पातळीचेर आंतर उच्च माध्यमिक वक्तृत्व सर्त घडून हाडल्या। ही सर्त 13 नोव्हेंबराक महाविद्यालयाच्या सभागृहात जातली। डिजिटल उपकरणां वापरपा विशीं विद्यार्थ्यां मदीं जागृताय निर्माण करपाच्या हेतान ही सर्त घडून हाडल्या, अशें शाळेचे प्राचार्य प्राध्यापक अच्युत पेडणेकार हांणी सांगलां। कृत्रीम बुद्धी आनी मनीस, समाज आनी कृत्रीम बुद्धी, सामाजीक नदरेन कृत्रीम बुद्धीचो परिणाम, कृत्रीम बुद्धी आनी मनीस संबंध, कृत्रीम बुद्धीचो वापर, कृत्रीम बुद्धीचेर अंधश्रद्धा, अशे या सर्तीचे विषय आसात। राज्य सहकार खात्यान राज्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांक, आप मजत गटांक, महासंघांक आनी संबंधित संस्थांक बायल आनी चलयांची भलायकी आनी उदरगत सादपाक राष्ट्रीय भलायकी मिशन चालीक लावपाक नेटान वावुरचे अशें मागला। सहकार निबंधक आशुतोष आपटे हांणी जारी केल्ल्या परिपत्रकांत खात्यान ह्या गटांक राज्यभरांतल्या सरकारी भलायकी सुविधांनी जावपी फुकट भलायकी तपासणींत वांटो घेवपा खातीर बायलां आनी तरणा चलयांक एकठांय हाडपाची सुचोवणी दिल्या। सहकारी संस्थांक आनी एसएचजीक, पंचायती भलायकी अधिकारी, आशा आनी एएनएम समुदाय, भलायकी सेवक आनी अंगणवाडी हांचे वांगडा काम करपाक सांगला, जाका लागून चडांत चड लोकां मेरेन ते पावतले। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आज आनंद विहार रेल्वे स्थानकाची अचानक पळोवणी केली आनी सणासुदीच्या काळांत प्रवाशांची सुरक्षितता आनी सुविधा सुनिश्चित करपाक ही तांची भेट आशिल्ली। पत्रकारांकडे उलयतना वैष्णव हांणी म्हळें की सणासुदीच्या काळांत प्रवाशांची गर्दी कमी करपाक विशेष वेवस्था केल्या। वैष्णव हांणी लोकांक रेल्वेच्या कामकाजाविशी दिशाभूल करपी व्हिडिओ प्रसारित करचे न्हय आनी शेअर करचे न्हय अशें आवाहन केलां, कारण ते प्रवाशां मदीं गोंधळ निर्माण करतात। तांणी सांगले की सोशल मिडियाचेर रेल्वे बद्दल फटीचे व्हिडिओ प्रसारित करप्यांचेर कडक कारवाय सुरू केल्या।
देश भर में जो बहुत बड़े सेंटर्स हैं जहां पे एक साथ सडन पैसेंजर्स का सर्ज आता है, चाहे वो साउथ में हो, वेस्ट में हो, सब जगह बहुत बड़ी मात्रा में व्यवस्था की गई है। और मैं रिक्वेस्ट करूंगा सभी सिविल सोसाइटी के मेंबर्स से भी कि ऐसे में जो बीच बीच में भ्रामक वीडियो और पुराने वीडियो को चलाकर लोगों में एक भ्रम की स्थिति पैदा करने की कोशिश करते हैं, वैसा न करें।
भारतीय किसान संघाची शिरोडा ग्राम समिती 22 ऑक्टोबराक दिवाळी पडवेच्या दिसा तरवळे शिरोडा हांगा गोपूजन करतली। सकाळी 9 वरांचेर तरवळेच्या ग्राम समितीचे अध्यक्ष सुजय प्रभुदेसाय हांच्या घराकडेन गाय आनी म्हशींक तेल आनी उदकांत न्हाण, योग्य उपासना, धुपादिपा वांगडा पूजन करतले। ह्या गोपूजन कार्यावळीत वांटो घेवपाची इत्सा आशिल्ल्यांनी दुधाचे शेतकार, शेतकारी इश्ट आनी गायमोगीक सकाळी 9:30 मेरेन हजर रावपाचे आवाहन केलां। श्रमधाम कार्यावळी अंतर्गत आवेळे कोठंबी गांवांत 15 दिसां भितर आनंद प्रभुदेसाय हांचें घर उबारलें। गोंयचे संस्कृतीक मंत्री रमेश तवडकर हांणी श्रमधाम ही चळवळ सुरू केल्या, जी सुरवेक काणकोण मतदारसंघांत सुरू जाल्ली। येते जानेवारी 2026 100 घरांचो बुन्यादी फातर बसयतले। गोंयच्या बायलां पंगडान सिनियर T20 क्रिकेट सर्तीत मोहिमेच्या समारोपांत आसामाक 71 धावण्यांनी हारयले। पणजे वेळच्या नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात आज गडगड आनी विजेसयत हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता, अशें वेधशाळेन कळीत केलां। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। देशभरांत आज पारंपारीक उत्साह आनी उमेदीन दिवाळी मनयतात। गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी समेस्त गोंयकारांक दिवाळेची परबीं भेटयल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळेची परब मनोवपाक गोंय आनी कारवार दर्यादेगेचेर तयनात आशिल्ल्या INS विक्रांताक भेट दिली आनी नौदळाच्या जवाना वांगडा दिवाळी मनयली। गोंयच्या बायलां पंगडान सिनियर T20 क्रिकेट सर्तीच्या मोहिमेच्या समारोपांत आसामाक 71 धावण्यांनी हारयले। राज्यात आज गडगड आणि विजेसहित हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता असे वेधशाळेन कळीत केला. आणि इथल्या प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल प्रादेशिक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनिटांचेर. नमस्कार.